अध्याय 11वा श्लोक 39 आणि 40। वायुर्यमोऽग्निर्वरुणश्शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते। नमः पुरस्तात् अथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः। जी काय एक तू नभसी कवणे ठाई नससी हे असो जैसा आहासी तैसी या नमो। वायु तू अनंता यम तू नियमिता प्राणी गणी वसता अग्नि तो तू वरुण तू सोम स्रष्टा तू ब्रह्म पितामहाचाही परम आदि जनक तू। आणिकही जे जे काही रूप आथी अथवा नाही तया नमो तुझ तैसयाही जगन्नाथा। ऐसे सानुरागे चित्ते नमन केले पंडु सुते मग पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो। पाठी तिये साध्यन्ते न्याहाळी श्रीमूर्ती ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो। पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो। ये चराचरीची भूते सर्वत्र देखे तयाते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो। ऐसी रूपे तिये अद्भुते आश्चर्य स्फुरती अनंते तव तव नमस्ते नमस्ते ची म्हणे। आणिक स्तुती ही नाठवे आणि निवांत ही न बैसवे नेणे कैसा प्रेम भावे गाजोची लागे। किंबहुना या परी नमन केले सहस्रवरी की पुढती म्हणे श्रीहरी तुझ सन्मुखा नमो। देवासी पाठी पोट आथी की नाही येणे उपयोगू आम्हा काही तरी तुझ पाठ मोरे याही नमो स्वामी। उभा माझिये पाठीसी म्हणून पाठी मोरे म्हणावे तुम्हासी। सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझ आता वेगळा लिया अवयवा नेणे रूप करू देवा म्हणोनी नमो तुझ सर्वात सर्वा सर्वात्मका। जी अनंत बळ संभ्रमा तुझ नमो अमित विक्रमा सकळ काळी समा सर्व रूपा। आघविया आकाशी जैसे अवकाशची होऊनी आकाश असे तू सर्वपणी तैसे पातलासी सर्व। किंबहुना केवळ सर्व हे तूची निखिळ परी क्षीरार नवी कल्लोळ पयाचे जैसे। म्हणून या देवा तू वेगळा नवसी सर्वा हे आले मज सद्भावा आता तूची सर्व।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये। पुंडलीकवरदे हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्रीज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुंची। याच्यातल्या आता या शब्दामध्ये भगवद्गीतेच्या अंकाने ज्ञानेश्वर महाराजांचा अभिप्राय काय असेल आपण मागच्या वेळेला पाहिलं। इथपर्यंत झालेल्या भगवद्गीतेचा आता या शब्दाशी संबंध आहे। तसंच ओळीनी सांगत असताना, क्रमानी सांगत असताना 14व्या अध्यायातला जो शेवटचा विलक्षण श्लोक आला त्या श्लोकाचाही आता या शब्दाशी निश्चितच संबंध आहे। ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकांतिकस्य च। 14व्या अध्यायामध्ये गुणातीत होणं हे कसं गरजेचं आहे आणि माझी अव्यभिचारी भक्ती जो करतो त्याचे गुण समत्वाला येतात आणि तो ब्रह्म होण्यासाठी योग्य होतो असा अभिप्राय दिल्यानंतर ते जे ब्रह्म ब्रह्म असं म्हटलं जातं त्या ब्रह्माचा, ब्रह्माची प्रतिष्ठा, ब्रह्माचं अधिष्ठान मी आहे असं ज्ञानेश्वर महाराज, असं भगवंत म्हणाले। ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अव्ययस्य च। अमृत म्हणजे मृत्यूरहित, अव्यय म्हणजे नाशरहित, शाश्वत म्हणजे नित्य। अमृत, अव्यय, शाश्वत च धर्मस्य, नित्य अशा धर्माची, तसंच सुखसी एकांतिकस्य च, नित्य सुखरूप किंवा सुखरूप आणि एकांतिक म्हणजे एकामध्ये सर्वाचा लय झाल्यानंतर मिळणार असं सुख, अर्थात अव्यभिचारी सुख, असं सुख असणाऱ्या अशा ब्रह्माची म्हणजे परमात्म्याची प्रतिष्ठा अधिष्ठान मी आहे असं भगवंत म्हणाले। अव्यभिचारी भक्तीनी गुणांना ओलांडून ब्रह्म होण्यासाठी तो योग्य होतो असं विधान करून अमृत, अव्यय, शाश्वत, नित्य धर्मरूप, सुखरूप आणि एकांतिक सुखरूप, अव्यभिचारी अशा सुखरूप परमात्म्याची प्रतिष्ठा माझ्या मूळ आहे असं भगवंत म्हणाले। या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की ब्रह्माची प्रतिष्ठा आपण आहोत म्हणजे श्रीकृष्ण, भगवद्गीतेचा महान प्रवक्ता। आणि सगुणाची प्रतिष्ठा ही निर्गुणामध्ये आहे, परमात्म्यामध्येच आहे। श्रीकृष्ण रूपाची प्रतिष्ठा ही देखील ब्रह्मामध्ये आहे आणि ब्रह्माची प्रतिष्ठा ही माझ्यामध्ये आहे असं भगवंत म्हणाले। याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी फार मोठ्या विलक्षण अशा ओव्या लिहिल्या। अगा ब्रह्म या नावा अभिप्रायो मी पांडवा, मीची बोली जे आघवा शब्दी ई। ब्रह्म या नावाचा जो अभिप्राय आहे, खऱ्या अर्थाने स्पष्ट होणारा अर्थ आहे तो म्हणजे मी असं भगवंत म्हणाले। ब्रह्म या नावानी ज्याच्या संबंधी बोललं जातं तो मी आहे। मीची बोली जे आघवा शब्दी ई, ब्रह्म या शब्दानी माझ्याबद्दलच बोललं जातं। पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नभती सुवर्मा, मंडळ चंद्राचं, चंद्राची प्रभा आणि चंद्र हे दोन वेगळे नाहीत, दोन्ही नभती हे जसे एक चंद्र आणि चंद्राची प्रभा जशी एक तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही, तशा प्रकारे मी आणि ब्रह्म हे एक रूप आहोत। म्हणजे माझीच प्रभा ब्रह्म आहे, मी ब्रह्माचं अधिष्ठान आहे असं भगवंत म्हणाले। अगा नित्य जे निष्कंप अनावृत धर्मरूप सुख जे उमप अद्वितीय, जे नित्य म्हणजे कधीही अनित्य नाही असं नेहमीच असणार, निष्कंप म्हणजे कोणत्याही कारणाने डळमळीत होत नाही असं, जे स्पष्ट आहे अनावृत आहे कधीही झाकलं गेलेलं नाही असं, आणि धर्मरूप असं सुख जे उमप अद्वितीय विवेकू आपुले काम सारुनी ठाकी जे धाम, ज्याकरता विवेक करायचा ते विवेकाचं काम, ब्रह्म प्राप्त होणं परमात्मा प्राप्त होणं हे विवेकाचं काम, हे काम संपूर्ण विवेक ज्या धामाला ज्या विश्रांती स्थानाला जाऊन प्राप्त होतो। निष्कर्षाचे निस्सीम किंबहुना मी, आणि निष्कर्ष याचा अर्थ सर्वाचा शेवट, सर्वाचा शेवट निस्सीम असं ठिकाण ब्रह्म मीच आहे असं भगवंत म्हणाले। इथं 14वा अध्याय संपला, मग त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी थोडासा संवाद रंगवलाय, ऐसे से हे अवधारा तो अनन्याचा सोयरा सांगत असे। वीरा पार्थासी, भगवंतांनी अशा प्रकारचे विलक्षण शब्द आपल्या मुखातून काढल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतांना अनन्याचा सोयरा अशी असं विशेषण दिलं। अनन्य परमात्म्याच्या ठिकाणी अनन्य झालेला आणि त्या अनन्याचा नातेवाईक असलेला सोयरा असलेला वीर पार्थाला अशा प्रकारे सांगतो आहे। आणि मग येथ धृतराष्ट्र म्हणे संजय आहे तूते कोणे पुसले नि विण वायाने का बोलसी। धृतराष्ट्र आपल्याच भूमिकेवर आहे, तो एकाच हेतूनी ऐकत असल्यामुळे जे बोलणं चाललेलं आहे ते बोलणं त्याच्या आत फारसं शिरत नाहीये, त्यामुळं धृतराष्ट्र संजयाला म्हणतो की विचारल्याशिवाय हे व्यर्थ बोलणं माझ्याशी तू का बोलतोयस। माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी, माझी शंका तू फेड, मी मोठ्या उत्सुकतेने बसलेलो आहे। विजयाची सांगे गुढी, विजय कोणाचा होईल ते सांग, माझ्या मुलांचा होईल की पांडूच्या मुलांचा होईल ते मला सांग, हे तू काय सांगतोयस। कोण म्हणतोय ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अव्ययस्य च, आणि तू म्हणतोस अनन्याचा सोयरा त्याला, तू मला सांग की माझे मुलगे जिंकतील का पांडूचे मुलगे जिंकतील। येरू म्हणे सांडी गोठी या, तेव्हा संजयांनी मनात असा विचार केला की याला काही सांगण्यात अर्थ नाहीये। संजयो विस्मयो मानसी आहा करुणी रसरसी म्हणे कैसे पा देवेसी द्वंद्व यया, एवढा हा परब्रह्म असताना याच्याशी याचं द्वंद्व कसं, याच्या बाबत याचं द्वंद्व कसं। तरी तो कृपाळू तुष्टो यया विवेकू हा घोटो मोहाचा फिटो महारोगू। धृतराष्ट्राकरता तो प्रार्थना करतोय, संजयो ऐसे चिंतिता संवादू तो सांभाळिता हरिखाचा येतू चित्ता महापूर, म्हणून आता येणे उत्साहाचे नि अवतरणे श्रीकृष्णाचे बोलणे सांगी जाईल। तया अक्षरा आतील भावो, संजय असं म्हणतो की धृतराष्ट्र सांगतोय की तू विजयाची गुढी कोणाची ते सांग, पण सांप्रत मला संवाद सांगायचा आहे, तो जो चाललाय तो संवाद याला सांगू असा विचार करत असताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तया अक्षरा आतील भावो पाववीन मी तुमचा ठावो। श्रोत्यांना आणि सद्गुरु समोर आहेत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे जे श्रीकृष्णांचं बोलणं आहे त्या बोलण्याच्या अक्षराच्या आतला जो भाव आहे त्या अक्षराचा खरा अर्थ खरा भाव जो आहे तो मी तुमच्यापर्यंत नेऊन पोचवीन। आई का म्हणे ज्ञान देवो निवृत्तीचा, अर्थात या ठिकाणी ब्रह्म या नावाचा खरा अभिप्राय मी आहे असं भगवंत म्हणाले। आणि या अक्षराचा आतला भाव असा होता की अर्जुनाचे गुरु जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःला ब्रह्माची प्रतिष्ठा म्हणतात हे लक्षात घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरु स्तवन करायला सुरुवात केलं तेव्हा हाच भाव लक्षात घेऊन शब्द ज्ञानेश्वर महाराजांचे बोलायला लागले की आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुंची। श्रीकृष्ण जशी ब्रह्माची प्रतिष्ठा आहेत तसे माझे सद्गुरु हे ब्रह्माची प्रतिष्ठा आहेत। श्रीकृष्ण हे व्यक्ती म्हणून म्हणतायत पण अव्यक्ती आहेत, तत्व आहेत, सद्गुरु आहेत। ज्ञानेश्वर महाराजांनी त्या अक्षराचा आतला भाव घेतला आणि पुढच्या अध्यायाची प्रस्तावना करताना आधी सद्गुरु स्तवन करायला सुरुवात केलं त्याच्यामध्ये आता हृदय हे आपुले, आता आपलं स्वतःचं हृदय शुद्ध करून, भलं शुद्ध करून, चांगल्या रीतीने शुद्ध करून वरी बैसवू पाऊले श्री गुरुंची। कारण श्री गुरुंची जी दृश्य पावलं आहेत ती दृश्य पावलं हा ब्रह्माचा अभिप्राय आहे, ब्रह्माचं अधिष्ठान आहे, ब्रह्माची प्रतिष्ठा आहे। ही जी गुरुस्तवन आहेत ही गुरुस्तवन जर पाहिली 10व्या अध्यायापासून ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुस्तवन करायला सुरुवात केली। 10व्या अध्यायामध्ये सर्वात प्रथम नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जई मुके याते अंगीकारी तई तो वाचस्पतीशी करी प्रबंधु होडा। की पुढीलाची दृष्टी चोरीजे हा दृष्टी बंधू निफजे परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे जी तूची तू सर्वा यया मा कोणा बोधू कोणा माया ऐसिया आपे आप लाघविया नमो तुझ। ज्ञानेश्वर महाराजांनी तुझ्या स्नेहरूपी वाघ ईश्वरी जर मुक्याचा अंगीकार करेल तर तो वाचस्पतीशी प्रबंध होडा करेल, पैजेनी प्रबंध जिंकेल असं म्हणून गुरुस्तवन केलं। तर पुढच्या अध्यायात 12व्या अध्यायामध्ये त्यांचा सद्गुरूंविषयीचा भाव अजून उत्कट रीतीने प्रगट झाला। 12वा अध्याय हा भक्तियोग म्हणून प्रसिद्ध असलेला अध्याय आहे आणि त्या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानाच्या वर्णनाने केली आणि ते ध्यानाचं वर्णन सद्गुरूंना माऊली कल्पून त्या माऊली सद्गुरूंकडून आपल्याला ध्यान मिळतं आहे अशा प्रकारे केली। जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझ्या गुरु कृपा दृष्टी निर्विष होय। हे शुद्ध स्वरूप अशा सद्गुरो तुम्ही उदार आहात, मोक्षदानी उदार असे तुम्ही आहात आणि तुमचं हे औदार्य मोठं प्रसिद्ध आहे अनवरत म्हणजे न थांबणाऱ्या अशा आनंदाचा वर्षाव करणाऱ्या अशा हे सद्गुरु माऊले। विषय व्याळे विषयरूपी सर्पानी मिठी दिधलिया, चावा घेतला पकडलं तर ते विष अंगात भिनल्यामुळं एक प्रकारे मूर्छना प्राप्त होते। तो नुठी ताठी तो ताठरून जातो मूर्छेमुळं। ते तुझी एक गुरुकृपा दृष्टी निर्विष होय। तुमच्या गुरुकृपेच्या दृष्टीचं सामर्थ्य असं आहे की विषयरूपी व्याळाची सापाची जी मिठी आहे त्या मिठीमुळं आलेली मूर्छा निर्विष होऊन संपूर्ण नाहीशी होते। तरी कवणा ते तापू पोळी कैसे निवो शोकू जाळी, जरी प्रसाद रसक लोळी पुरे येसी तू। ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे 12व्या अध्यायाचं गुरुस्तवन आहे। त्या गुरुस्तवनामध्ये प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी, मन पवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळ लेणी लेववीसी, 17वीचे स्तन्य देसी, अनुहताचा हल्लरू गासी, समाधी बोधे निधविसी बुझावोनी, म्हणोनी साधका तू माऊली, असं वर्णन केलं। माऊली आहेस, स्तन्य देतेस असं म्हणून ध्यानाचं वर्णन केलं आणि ध्यानाचा आठव करत भक्तियोग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला। आणि 13व्या अध्यायाचं गुरुस्तवन करताना आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्रीचरण श्री गुरुंचे। आत्मरूप गणेश अशी कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी केली। म्हणजे गणेश आहे खरा, पण आपला आत्मा हाच कोणी गणेश। त्याचं स्मरण केल्यामुळं सकळ विद्यांचे होय अधिकरण, सर्व विद्या प्राप्त होतात। तेची वंदू श्रीचरण श्री गुरुंचे, आणि तेच आत्मरूप गणेश तसेच असणारे सद्गुरूंचे जे पाय आहेत श्रीचरण श्री गुरुंचे, त्यालाही वंदन करू, आत्मभावानेच वंदन करू। तेही आत्मरूपच आहेत। आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, श्री गुरुंचे पाय जई हृदय गिवसुनी ठाय, तई येतुले भाग्य होय उन्मेखासी। हा 13वा अध्याय पासून ज्ञानकांड सुरू झालं। त्या ज्ञानकांडाच्या प्रारंभी आत्मा हाच कोणी गणेश आहे आणि श्री गुरुंचे पाय हेच आत्मरूप आहेत, अर्थात गणेश देखील आहेत। आणि श्री गुरुंचे पाय त्याचं वंदन केल्यानंतर, त्याचं स्मरण केल्यानंतर सर्व प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं, अशी त्या अध्यायाची सुरुवात केली। सुरुवाती पाहतोय आपण, आणि हेच सद्गुरूंच्या पायाबद्दल असे गौरवोद्गार काढल्यानंतर 14व्या अध्यायाच्या प्रारंभी ज्ञानेश्वर महाराजांनी, जय जय आचार्या समस्त सुरवर्या, प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया, जय जय सर्व विसावया, सोहम भाव सुहावया, नाना लोक हेलावया समुद्रातू, आई के गा आर्त बंधू, याच्यावरची निरूपण आपली झालेली आहेत। निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्यावधू वल्लभाजी। आणि 14वा अध्याय हा त्रिगुणांबद्दल सांगणारा अध्याय आहे। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तू जया प्रति लपसी तया विश्व हे दाविसी। त्रिगुणांच्या जे अधीन होतात त्यांच्या बाबत तू लपून राहतोस, त्यांना विश्व दिसायला सुरुवात होते। प्रगट तई करीसी आघवेची तू, आणि जो गुणातीत होतो त्याला तू प्रगट होतोस। आणि मग त्याच्या असं लक्षात येतं की जगात सर्वत्र तूच एक भरून राहिलेला आहेस। जी तूची तू सर्वा यया मा कोणा बोधू कोणा माया, अशा रीतीने तूच एक या सर्वांचा आधार आहेस। असं असताना कोणाला तू बोध देतोस, ज्ञान देतोस, कोणाला अज्ञानात ठेवतोस, त्याची माया तशीच राहते. जो गुणांमध्ये सापडलेला आहे त्याची माया तशीच राहते. जो गुणातीत होतो त्याला तू बोध देतोस. ऐसिया आपे आप लाघविया नमो तुझ. असा आपला आपण जादू करणाऱ्या या जादूगारा तुला मी नमस्कार करतो, असं ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंना उद्देशून म्हणताहेत. या गुरुस्तवनाचा शेवट ज्ञानेश्वर महाराज, या लागी आता स्तुती सांडून निवांता चरणी ठेवी जे माथा हेची भले, अशी करताहेत. तरी तू जैसा आहासी तैसिया नमोजी श्री गुरु राया, असं ते म्हणतात. अशा प्रकारे एका पाठोपाठ एक गुरुस्तवनांमध्ये देखील ज्ञानेश्वर महाराजांनी काही क्रम राखल्याचं लक्षात येत आहे. जसं 10वा अध्याय सांगायचा होता, विभूती सांगायची होती, विभूती सांगायच्या होत्या, तेव्हा त्या प्रकारचं गुरुस्तवन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. तर 12वा अध्याय हा परिपूर्ण भक्तियोग असा अध्याय सांगत असताना, ज्या ठिकाणी सर्व कर्म मला अर्पण करून करावीत, मलाच प्राप्त करण्याची इच्छा धरावी, अनन्य होऊन माझं ध्यान करावं आणि उपासना करावी, या सगळ्याला ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती हे नामाभिधान दिलं. त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानाचं वर्णन गुरुस्तवनामध्ये केलं आणि सद्गुरु हे माऊली आहेत अशा पद्धतीने वर्णन केलं. तर 13व्या अध्यायामध्ये ज्ञानकांड सुरू झाल्यानंतर गुरु हे गणेश हे आत्मरूप आहेत आणि सद्गुरूंचे पाय देखील आत्मरूप आहेत अशा बोधावर जाऊन गुरुस्तवन केलं. तर त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी गुणातीत झालेला सर्वत्र तुला पाहतो आणि गुणांमध्ये सापडलेला जगताला पाहतो, अशा प्रकारे आपे आप लाघविया नमो तुझ, अशा प्रकारे एक सर्वांनाच आपल्या लाघवीपणानी जादू टाकून खिळवून ठेवलेले अशा तुला मी नमस्कार करतो, असं सांगितलं. आणि या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाला अनुसरून ज्ञानेश्वर महाराजांनी आता असं म्हणून, जो 13व्या अध्यायामध्ये श्री गुरूंचे पाय जई हृदय गिवसुनी ठाय, हा 15वा अध्याय हा ज्ञानकांडाची समाप्ती असणारा अध्याय आहे. 13व्या अध्यायाच्या सुरुवातीला सद्गुरूंच्या पायांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी महत्व सांगितलेलं होतं, तर आता ते पाय आपल्या हृदयाच्या ठिकाणी धरू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले. आपलं हृदय स्वच्छ करून निर्मळ करून, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुंची. हृदय निर्मळ करायचं जर असेल तर अर्थातच आतापर्यंत सांगितलेल्या साधनाचं हृदय निर्मळ करायला कारण होणार आहेत. जनी ज्ञान विचार अंतःकरणामध्ये उत्तम रीतीने साठवलेला आहे आणि त्याचं जो सतत स्मरण करतो त्याचं हृदय शुद्ध होणार. जो कर्म करत असताना व्यापक अशा जगडव्याळ परमेश्वरांनी कर्मचक्र चालवलेलं आहे आणि त्याचा एक भाग म्हणून मी कर्म करतो आहे, प्रत्यक्षत त्याच्याकडून सर्व कर्म होत आहेत असं लक्षात घेऊन जो सगळी कर्म त्याला अर्पण करतो, हे लक्षात घेणं म्हणजेच अर्पण करणं आहे. जो फलाशा ठेवत नाही त्याचंच हृदय शुद्ध होणार, जो ममत्व रहित आहे त्याचंच हृदय शुद्ध होणार. ही काही जादू नाहीये, गंमत नाहीये, अचानक घडणारी गोष्ट नाहीये की आता आपण आपलं हृदय शुद्ध करू असं म्हटल्याबरोबर शुद्ध होईल. असं शुद्ध व्हायला हृदय थोडंच बांधील आहे. जो ममत्वरहित झालेला आहे, विगत ज्वरहून अभिनिवेशरहित झालेला आहे, त्याचंच हृदय शुद्ध होणार, त्याचं हृदय शुद्ध होणार की जो ध्यानाने बाहेरचे विषय बाहेर ठेवून चक्षुहूच एव अंतरे भ्रुवो, दोन भोयांच्या मध्ये आपली दृष्टी राखेल, प्राणापानो समौ कृत्वा नासाभ्यंतर चारिणो असं जो करेल, यतेंद्रिय मनो बुद्धीही, मन बुद्धी इंद्रिय जो आवरून धरेल, त्याचं हृदय शुद्ध होईल. विगत इच्छा भय क्रोधा, काम क्रोध आणि भय जो सोडून देईल, जो बाजूला सारेल, त्याचं हृदय शुद्ध होईल. म्हणून हृदय हे आपुले चौफाळून या भले या म्हणण्याला परंपरा आहे आणि फार मोठी परंपरा आहे. आणि एवढं करून ज्याला ज्ञान होईल, जो ज्ञानाच्या जवळपास जातो आहे, जो आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी परमात्मा पाहतो आहे, व्यक्ती नव्हे परमात्मा, अगा ब्रह्मया नावा अभिप्रायो मीची पांडवा, अशा प्रकारचा बोध ज्याला झालेला आहे, भाव ज्याचा निर्माण झालेला आहे, त्याचं हृदय शुद्ध होणार. म्हणून जेव्हा आता हृदय हे आपुले चौफाळून या भले असं म्हणतात, तेव्हा सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंत्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते, अशी तेजस्वी शिकवण ज्यांनी अनुसरलेली आहे त्याचं हृदय शुद्ध होत असतं. हृदय शुद्ध होणं याचा अर्थ आपल्या अंतर्यामी असणारी, जी अंतःकरण म्हणून ओळखली जाणारी अंतर इंद्रिय आहेत, ती शुद्ध होणं, ती हृदय आहेत. योगाच्या परिभाषेत या भागाला हृदय म्हणतात, हे खरं आहे. मस्तकाचा जो प्रदेश त्याच्या आतला भाग त्याला हृदय असं म्हणतात, कारण बुद्धीचा वास त्या ठिकाणी आहे. दृश्यते तू अग्र या बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शीभी, परमात्मा तिथं दृग्गोचर होतो. अंगुष्ठ मात्र हा पुरुष हा ज्योतिही इव अधूमक हा असं उपनिषद म्हणतात, तो परमात्मा अंगुष्ठ मात्र या ठिकाणी प्रतीत होतो, ज्योतिरूप, धूम नसलेला, धूर नसलेला असा ज्योतिरूप, प्रकाशमान, शांत स्वरूप. पण लक्षात घ्यायला पाहिजे की योगाच्या परिभाषेतली ही गोष्ट आहे. हृदय योगाच्या परिभाषेत इथं समजलं जातं, तरी देखील तो अंतःकरणाचा भाग असल्यामुळं, म्हणजे मन, चित्त, बुद्धी, अहंकार या गोष्टींचा प्रातिनिधिक शब्द हृदय असल्यामुळं हृदय हे इथं देखील दाखवलं जातं. कारण भावना, भाव भावना या इथं नाही दाखवल्या जात. आपण जेव्हा म्हणतो की मी मनापासून म्हणतो, तेव्हा हात लावतो इथं छातीपाशी, मनापासून म्हणतो म्हणत नाही आपण इथं. म्हणून याही स्थानाला काही एक महत्व आहेच, काही एक अर्थ आहेच. एकांगी जल्प निरूपण करायचं नाहीये, ध्यानाच्या परिभाषेत बरोबर आहे आणि इथंच त्याची प्रचिती येत असते. तरी देखील हनुमंतांनी जेव्हा आपल्या अंतर्यामी श्रीराम आहेत असं म्हटलं, तेव्हा फाडून दाखवली छाती असं असं वर्णनच आहे ना. म्हणून हृदय हे देखील आहे, लक्षात घ्या. भक्तीच्या दृष्टीने, चित्ताच्या दृष्टीने, मनाच्या दृष्टीने, भावनांच्या दृष्टीने हृदय हे देखील आहे. दोन्हीही शुद्ध झाली पाहिजेत. जेव्हा या भागामध्ये परमात्मा प्रगट होतो तेव्हा हृदय शुद्ध होतं, आणि या ठिकाणी जेव्हा भावभावना निर्मळ होतात तेव्हाही हृदय शुद्ध होतंच. एकमेकांचा एकमेकांशी संबंध आहेच. मग ते हार्ट नसेल जिथं काही पंपिंग वगैरे होतं, तशा अर्थाने धरू नका, तरी देखील हृदय इथं आहेच, इथं अंतःकरणामध्ये. मी असं म्हणताना आपण इथंच म्हणतो की नाही, या ठिकाणी शुद्धी आणून,
या ठिकाणी शुद्धी आणून म्हणजे मन शुद्ध करून चित्त शुद्ध करून भावना शुद्ध करून आणि अहंकार देखील इथंच वसत असतो इथून प्रेरित होत असेल पण तो इथंच दाखवला जातो मी असं जो म्हणतो तो त्यामुळे हाही भाग ज्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करतो त्या गोष्टी म्हणजे मन चित्त भावभावना म्हणजे अंतःकरण याही गोष्टी निर्मळ करून या गोष्टी निर्मळ होणार कशा आतापर्यंत एवढी भगवद्गीता झाल्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी हे उद्गार काढलेले आहेत आता हृदय हे आपुले सांगितलेलं आहे कसं करायचं ते सांगितलेलं आहे तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया या मार्गाने श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परहा संयतेंद्रियः या मार्गाने स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुश्च एव अंतरे भ्रुवो या मार्गाने सततम कीर्तयन्तो माम यतंतश्च दृढव्रताः या मार्गाने महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् या मार्गाने हृदय शुद्ध होणं बाहेरच्या कर्मांवरही अवलंबून आहे क्रियांवर देखील अवलंबून आहे पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती अवजानंती माम मूढा मानुषीं तनु माश्रितम मानुषी तनु धारण केलेल्या अशा ईश्वरत्वाची अवगणना न झाल्यामुळे हृदय शुद्ध होत असं सगळं जीवन त्याला कारण असलं पाहिजे तर हृदय शुद्ध होत आणि तशाही प्रकारे 15व्या अध्यायाच्या अखेरीला भगवद्गीता संपते असं जेव्हा विद्वान म्हणतात जाणकार म्हणतात इति गुह्यतमम शास्त्रम असे इति म्हणजे समारोपाचे उद्गार इथं आलेले आहेत या अध्यायाच्या अखेरीला आलेले आहेत म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता हृदय हे आपुले चौफाळून या भले आता काही पर्याय नाहीये आता या सगळ्या साधनांचा अवलंब करून आपलं हृदय शुद्ध करून अर्थात भक्तीनी भावनेनी अंतःकरण निर्मळ करून भगवतभाव अंतःकरणात साठवून ध्यानाच्या योगाने परमात्मा दृग्गोचर करून आणि एवढं केल्यानंतर आम्ही परमात्म्याशी एकरूप होऊ मग सद्गुरूंची आवश्यकता कशाला हवी ही संतांची मध्यस्थी स्वरूपानंद म्हणतात की असं वाया हे बोलणं बोलू नका गबाळाचे भरी पडो नका त्यामुळे तुमच्या चित्ताला अभिमान मात्र होईल ध्यान करता म्हणून आता तुमच्या आवश्यकता संपल्या नाहीत सद्गुरूंच्या बाबतच्या तुम्हाला मार्ग मिळाला म्हणून आवश्यकता संपल्या नाहीत सद्गुरूंच्या बाबतच्या ईश्वराच्या बाबतच्या जो देहवान आहे त्यांनी आज अनुभव घेतल्यानंतर देखील उद्या अनुभव घ्यायला लागतो परवा अनुभव घ्यायला लागतो म्हणून जीए मार्गींचा कापडी महेश वाजुनी असं म्हटलेलं आहे परवा फार सुंदर आठवण कोणीतरी सांगितली इथं अंबुराव महाराजांची गिरीशनी बहुतेक सांगितली की अंबुराव महाराज उमदीकर महाराजांना म्हणाले की आता माझ्या वयाची 55 वर्ष उलटून गेलं आता मी निर्भय झालो असं म्हणाले आता मला कशाची भीती नाही राहिली म्हणजे काम क्रोध इत्यादी विकार यांची आता मला काही भीती नाही आता मी 55 ही पुढे गेलो असं म्हणाले तर उमदीकर महाराज म्हणाले की बरं झालं एकाची तरी जबाबदारी निदान माझी संपली असं म्हणाले तर ते बोलणं झालं ते नमस्कार करून अंबुराव महाराज उमदीकर महाराजांना गेले आणि बाहेर जाताना म्हणाले की महाराज मी असं म्हटल्यावर उद्गारले की एकाची जबाबदारीतून तर मी मुक्त झालो आता तुला भीती राहिली नाही म्हणजे तर आपलं काहीतरी चुकलं आपण असं बोलायला नको होतं म्हणून ते परत उमदीकर महाराजांकडे आले आणि म्हणाले की महाराज मी असं जेव्हा म्हटलो तेव्हा तुम्ही असं का बरं म्हणालात की एकाची तरी जबाबदारी संपली तेव्हा उमदीकर महाराज म्हणाले की अरे जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कधी इंद्रिय दुराचार करतील सांगता येत नाही. देह आहे तोपर्यंत कायम भिऊन राहावं, मला मी भयमुक्त झालो असं होऊ शकत नाही. आणि तू भयमुक्त झालास तर माझीच जबाबदारी संपली ना. याचा अर्थ असा की सद्गुरूंनी जबाबदारी घेतलेली आहे. आंबोराव महाराजांना समजलं की केवढी मोठी चूक आपण बोलता बोलता एका आत्मविश्वासाच्या भरात केली. म्हणून ध्यानाने ब्रह्म होत असताना ब्रह्म भूयाय कल्पते मामचयो अव्यभिचारेन भक्ती योगेन सेवते असं झाल्यानंतर तो ब्रह्म व्हायला योग्य होतो. आणि केव्हा ब्रह्म होतो तर सद्गुरूंना देखील जो ब्रह्म जाणून पण सद्गुरूही ब्रह्म जाणून आपल्या हृदयात सद्गुरूंची प्रतिष्ठापना तशीच जो ठेवतो तो. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले सत्य. अगदी वेळेवरी आले, प्रकाश पडावा. कोणत्याही वेळेला कोणत्याही क्षणी कधीही कितीही ज्ञानाने मोठा झाला तरी कितीही ध्यानातला सर्वोच्च अनुभव आला तरी रोज सावध राहायला लागेल, रोज जपून राहायला लागेल, रोज शरण जायला लागेल. ते माझ्यावर कृपा करणार आहेत हा भाव कधीही सोडता कामा नये. हा भाव जर सुटला तर सरळ सरळ देहाहंता आली, त्याचं पतन हे जरूर होणार. तो त्या मार्गाला चाललाच समजायचं. म्हणून या ज्ञानकांडाच्या अखेरीच्या अध्यायाला ज्ञानेश्वर महाराजांनी आता हृदय हे आपुले एवढं झाल्यानंतर चौफाळून या भले. आता हृदय शुद्धी ही निश्चित आहे ना, एवढ्या प्रकाराने साधना केल्यानंतर हृदय शुद्धी आहे. आपण आत्मा आहोत असं लक्षात घेतलं. अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः. कर्म करत असताना कर्म ही देह मन बुद्धीची मी त्याच्यापेक्षा अलिप्त अशा प्रकारचा भाव लक्षात घेतला, आत्मभाव पक्का ठेवला, तो आत्मभाव प्रतीत व्हावा म्हणून ध्यान देखील केलं आणि ध्यानाने त्याची प्रचिती देखील घेतली. आणि त्याच्याही पुढे जाऊन गुणात्मक जीवन जगायला लागला, सर्वाभूती भगवंत पाहायला लागला, त्यांची सेवा करायला लागला, गुणांना देखील ओलांडून गेला, खरा अव्यभिचारी भक्त झाला, ब्रह्म व्हायला योग्य झाला. आता लक्षात घ्यायला पाहिजे की आता खऱ्या अर्थाने हृदय भूमी पवित्र झाली. आता खऱ्या अर्थाने हृदय भूमी ज्याच्या ठिकाणी सद्गुरूंची पावलं म्हणजे बोध आणून बसवावेत अशी झाली. तोपर्यंत रोज ध्यान होत होतं, ध्यानामध्ये आनंद मिळत होता, पण सद्गुरूंची पावलं खऱ्या अर्थाने तिथे येऊन बसली पाहिजेत. शुद्ध झाली हृदय भूमी, अशुद्ध असताना सद्गुरूंची पावलं बरी तिथे येऊन राहतील. आपण ठेवायचा प्रयत्न केला तरी विस्मरण होतं, पण एवढं सगळं जीवन जगला. आता मोठ्या प्रेमाने सद्गुरूंच्या पावलांची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी करू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुंची. अनेक साधनांनी हृदय शुद्ध करावं, ध्यानानी मस्तकाकाशात आणि मनानी चित्तानी भावभावनांनी अंतःकरणामध्ये दोन्ही बाजूला हृदय भूमी समजली जातेच. योगाची हृदय भूमी उपनिषदांनी सांगितलेली विशिष्टच आहे, मूर्धनाकाशच आहे. पण भक्तीमध्ये जी हृदय भूमी सांगितलेली आहे ती देखील आणि समग्र जीवनानेच ती शुद्ध होते. त्याला कर्मही जबाबदार असतात, त्याला मनोगत व्यापारही जबाबदार असतात, त्याला चित्तातलं चिंतनही जबाबदार असतं, त्याला बुद्धीचा निश्चय जबाबदार असतो, त्याला आचार विचार जबाबदार असतो. न अति अश्नुतस्ती योगोस्ती, जो जास्त जेवतो किंवा जो अजिबात जेवत नाही त्याला योग प्राप्त होत नाही। सर्व अंगाने ज्यांनी आपलं जीवन सांभाळलेलं आहे त्याचीच हृदय भूमी ही शुद्ध व्हायला बांधील आहे। एरवी हृदय शुद्ध होणं ही सामान्य गोष्ट नाही। हे हृदय सर्व बाजूनी चौफाळून या भले, त्याच्यात म्हणून चौ हा शब्द घातला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी। सर्व बाजूनी शुद्ध झालं पाहिजे आणि भलं शुद्ध झालं पाहिजे की ज्या ठिकाणी खरंच सद्गुरूंना आपल्या घरी पाहुणे यायचे असले, आपल्याकडे फार सुंदर पद्धत आहे, भगिनी घरातली रोज सकाळी पहिलं काम करते ते बाहेरच्या उंबऱ्याच्या बाहेरचं सगळं साफ करते, तिथं थोडा सडा टाकते, रांगोळी घालते, कोणी येईल त्याला प्रसन्न वाटलं पाहिजे, हे सगळं शुद्ध झालं पाहिजे, घरही स्वच्छ करते आणि बाहेरची जागाही स्वच्छ करते। जर सद्गुरु येऊन राहायचे असतील तर किती शुद्धता किती स्वच्छता करणं आवश्यक आहे, तशी सर्व अंगाने शुद्धता करू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि अशी करून मग सद्गुरूंची पावलं तिथं विराजमान व्हावीत। सद्गुरूंची पावलं म्हणजे काय, ती पावलं बसवणं म्हणजे काय, देवपद आहे निर्गुण देवपदी अनन्यपण। जेव्हा भगवंतच म्हणतात की ब्रह्माची प्रतिष्ठा मी आहे, त्यामुळं सद्गुरूंची पावलं तिथं ठेवणं याचा अर्थ ब्रह्मच तिथं येऊन राहणं आहे। ब्रह्माची प्रतिष्ठा असणारी सगुण पावलं त्या ठिकाणी ठेवू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। याही अध्यात पाहण्यासारखं आहे की ज्ञानकांड आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पूजा घातलेली आहे जी ज्ञानात संभवत नाही अशी पूजा, ज्ञान विचारात संभवत नाही। जिथं भक्तीच्या अध्यायामध्ये ध्यानाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरु स्तवन केलं, तर या ठिकाणी ज्ञानकांडाच्या समाप्तीच्या अध्यायाच्या ठिकाणी पादसेवन अर्चन या अंगाने ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुस्तवन केलेलं आहे। पुढच्या फक्त ओव्या वाचतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला। आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसवू पावले श्री गुरूंची, सद्गुरूंच्या पावलांची प्रतिष्ठापना करू। ऐक्य भावाची अंजुळी, आता पूजेचा विधी ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करून सांगितला। ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी, भरून या पुष्पांजुळी अर्घ्यू देवो। त्या ती पावलं नुसती नाही ठेवलेली, तर त्या पावलांवर अर्घ्य दिलेलं आहे आणि तो अर्घ्य पुष्पांजुळीचा दिलेला आहे। भरभरून हातात जेवढी मावू शकतात तेवढी, एक फूल नाही दोन फुलं नाही, तुमच्या अंजुळीमध्ये जेवढी फुलं मावू शकतात तेवढी फुलं घेऊन ती पायांवर अर्पण करू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। पूजा विधी आहे, मग पाय धू देखील, अनन्योदके धुवट वासनाजे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट, मग तिथं चंदनाचं अबोट लावू, प्रेमाचे नी अनन्य अशा उदकानी धुतलेल्या आणि तननिष्ठ झालेल्या सद्गुरूशी एकनिष्ठ झालेल्या अशा ज्या वासना, त्या वासनेनी त्यांना गंध लावू त्यांच्या पायाला। प्रेमाचे नि भांगारे निर्वाळुनी नुपुरे लेववू सुकुमारे पदेती आहे, आणि मग त्याच्यात दागिने घालू त्या पायामध्ये। घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी, तिये घालू जोडी आंघोळिया, जोडवी देखील घालू अंगठ्यामध्ये। अव्यभिचार भावानी शुद्ध झालेली अशी, दृढ आवड झालेली अशी जोडवी सद्गुरूंच्या अंगठ्यामध्ये घालू। आनंदा मोद बहळे सात्विकाचे मुकुळ, ते उमलले अष्टदळ ठेवू वरी, आणि पुष्कळ आनंद रूपी बहुळ वास सुवास पसरलेला आहे अशा अष्ट सात्विक भावाचं कमळ उमललेलं, उमलले अष्टदळ ते वर ठेवू एवढं केल्यानंतर, आणि एवढं करून तेथे अहम हा धूप जाळू. मग धूप दीप दाखवायला लागतो की नाही? नाहम तेजे वोवाळू किंवा सोहम तेजे वोवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. आणि ओवाळणं झाल्यानंतर मग आलिंगन असतं की नाही सद्गुरूंच्या चरणाशी सामरस्याने? मग ते पोटाळू पाया पोटाजवळ घेऊ म्हणतात. नुसतं चरणांवर डोकं देखील नाही, तर ते पोटाजवळ घेऊ, पोटाळू, आलिंगन घेऊ. माझी तनू आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेवू श्री गुरुचरण. देह एका बाजूला आणि प्राण एका बाजूला, या दोनच गोष्टी माझ्यापाशी आहेत, हे दोन जणू माझे पाय आहेत. सद्गुरूंच्या पादुका या दोन पावलांमध्ये घालू. सद्गुरूंच्या पादुकांचा पायांचा आधार माझ्या देहालाही देऊ आणि प्राणांनाही देऊ. करू भोग मोक्ष निंबलोण पाया तया. सगळे भोग या देहाला मिळतील ते सद्गुरूंच्या पायावरून वाळून टाकून देऊ, आणि मोक्ष देखील मिळेल तर तोही ओवाळून निंबलोण करून टाकून देऊ, त्याचा उतारा देखील टाकून देऊ असं म्हणतात. या श्री गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा, जे सकळार्थ मिळावा पाटू बांधे. अशा प्रकारे पूजेच्या भावानी ज्ञानेश्वर महाराजांनी या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानकांडामध्ये सद्गुरु स्तवन केलेलं आहे. ही जी पूजा आहे ही पूजा पादसेवन भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती आणि दास्य भक्ती या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करते. कसं करते ते आता आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु देव भगवत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्या मा गुरुधक्कस्य स्विद्धनम् ओम शांति शांति.